चीनीमंडी.com पॉडकास्ट।
उत्तर प्रदेश थकबाकी भागवली नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशारा। इथल्या साखर कारखान्यांकडून ऊस शेतकऱ्यांना अजूनही ऊसाचे पैसे दिलेले नाहीत। या विरोधात बिजनौरच्या 21 पोलीस ठाण्याबाहेर धरणं आंदोलन करणाऱ्या ऊस शेतकऱ्यांनी मंगळवारी आपलं आंदोलन मागे घेतलं। जिल्ह्यातील 9 साखर कारखान्यांवर परिसरातील जवळपास 75,000 ऊस शेतकऱ्यांचे 725 करोड रुपये देय बाकी आहे। प्रशासनानं शेतकऱ्यांना लवकरच 65 करोड रुपये भागवण्याचं आश्वासन दिलं, ज्यानंतर शेतकऱ्यांनी सध्या तरी आपलं धरणं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे। भारतीय किसान युनियनशी संलग्न असणारे युथ विंगच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन संपवण्याची माहिती दिली। ते म्हणाले, परिसरातील ऊस शेतकऱ्यांचे एकूण 725 करोड रुपये जिल्ह्यातील कारखान्यांकडून देय आहेत। यामध्ये बिजनौर, चांदपूर, बिलई आणि बरकतपूरच्या कारखान्यांनी शेतकऱ्यांना काहीच दिलं नाही। 21 पोलीस ठाण्यांवर शेतकऱ्यांनी धरणं आंदोलन केल्यानंतर प्रशासनानं आश्वासन दिलं की डिफॉल्टर साखर कारखान्यांकडून काहीच दिवसात 65 करोड रुपयांची देणी भागवली जातील। त्यांनी सांगितलं की कारखान्यांनी मंगळवारी 32 करोड रुपयांची देणी भागवली आहेत। 33 करोड रुपयांची देणी पुढच्या 15 दिवसांच्या आत भागवली जातील।